अपृष्ठवंशीय इनव्हर्टेब्रेट्स, पाठीचा कणा नसणाऱ्या प्राण्यांना अपृष्ठवंशी म्हणतात. वर्गीकरणाच्या दृष्टीने अपृष्ठवंशी प्राणी हा प्राणीसृष्टीचा वेगळा असा नैसर्गिक विभाग नाही. पृष्ठवंशी संघाच्या निदान लक्षणांचा अभाव हे अपृष्ठवंशींचे मुख्य लक्षण मानले जाते. साम्य भेद लक्षणांनुसार सर्व अपृष्ठवंशीय प्राण्यांची मांडणी संघामध्ये केली जाते. यामध्ये 10 प्रमुख संघ आहेत. कित्येक प्राणी या 10 संघांच्या व्यवस्थेत बसविता येत नाहीत, त्यासाठी त्या प्राण्यांचे 8 गौण संघ बनविले गेले आहेत. प्रमुख संघ पुढील प्रमाणे आहेत: आदिजीव, प्रोटोझोआ, छिद्री, पोरिफेरा, आंतरदेह गुही, सिलेंटरेटा, चपटकृमी, प्लॅटीहेल्मिंथस, गोलकृमी, नेमॅटोडा, वलयांकित, एनलिडा, संधिपाद, ऑर्थ्रोपोडा, मृदुकाय, मॉलस्का आणि कंटकचर्मी, इकायनोडर्माटा आणि अर्धमेरुक, हेमिकॉर्डेटा, असे हे 10 संघ. आदिजीव संघ अमीबा, पॅरामेशियम, युग्लिना, प्लाझ्मोडियम इत्यादींचा या संघात समावेश होतो. या संघातील प्राणी एकपेशीय आणि आकाराने सूक्ष्म असतात. ते दमट जागी, गोड्या वा खाऱ्या पाण्यात आढळतात. ते प्राणी कशाभिका म्हणजे चापकाच्या दोरीसारखा पेशीपासून बाहेर आलेला भाग, पश्माभिका म्हणजे पेशीतून बाहेर आलेले केसासारखे भाग, किंवा छद्मपादांच्या सहाय्याने हालचाल करतात. या प्राण्यांचे प्रजनन द्विभाजन किंवा लैंगिक पद्धतीने होते. आदिजीव हा प्राणीसृष्टीतील पहिला संघ मानला जातो. आधुनिक जीवशास्त्रीय वर्गीकरणानुसार हा संघ प्रोटिस्टा या प्राणीजीवसृष्टीमध्ये गणला जातो. छिद्री संघ, या संघात सर्व स्पंजांचा समावेश केला गेला आहे. सायकॉन, बाथ स्पॉंज, व्हिनस फ्लॉवर बास्केट इत्यादींचा या संघात समावेश होतो. स्पंज बहुपेशी असून त्यामध्ये ऊतींचा अभाव असतो. एका जागी स्थिर राहून ते वनस्पतींसारखे जीवन जगतात. बहुतेक सर्व स्पंज खाऱ्या पाण्यात राहतात, मात्र काही गोड्या पाण्यातही राहतात. शरीरांवरील अनेक छिद्रांमधून पाणी आत घेऊन ते पाणी एका मोठ्या छिद्रावाडे बाहेर टाकले जाते. पाण्याबरोबर येणारे अन्नकण खाल्ले जातात. स्पंज वसाहतीने राहतात. बहुतेकांमध्ये कंटिकांचा किंवा धाग्यांचा सांगाडा असतो. स्पंजांचे प्रजनन लैंगिक पद्धतीने व मुकुलनाने होते. आंतरदेह गुही संघ, हायड्रा, जेलीफिश, समुद्र पुष्प, प्रवाळ इत्यादींचा या संघात समावेश होतो. हे प्राणी बहुपेशी असतात. ते सर्व जलचर असून खाऱ्या पाण्यात आढळतात. फक्त काही जाती गोड्या पाण्यामध्ये आढळतात. या प्राण्यांची 2 रूपे आढळतात. एक नळीसारखे शरीर असणारे बहुशुंडक पॉलिप आणि दुसरे पालथ्या बशीसारखे अथवा छत्रीच्या आकाराचे छत्रिक मेड्यूसा. शरीराच्या पोकळीला किंवा अंतर्देह गुहेला एकच तोंड असते. बाह्य स्तरामध्ये दंशपेशी असतात. भक्ष पकडण्यासाठी आणि हालचाल करण्यासाठी स्पर्शके असतात. या प्राण्यांचे प्रजनन लैंगिक पद्धतीने व मुकुलनाने होते. चपटकृमी संघ, या प्राण्यांचं शरीर बहुपेशी असून ते बाह्य, मध्य आणि अंतस्तर अशा 3 स्तरांचे असते. प्लेनेरिया, लिव्हर फ्ल्यूक, टेपवर्म इत्यादींचा या संघामध्ये समावेश होतो. हे प्राणी खारे पाणी, गोडे पाणी, जमीन, इतर प्राण्यांचे शरीर यात वास्तव्य करतात. अन्न घेण्यासाठी आणि न पचलेले अन्न बाहेर टाकण्यासाठी त्यांच्या शरीरात एकच द्वार असते. हे प्राणी उभयलिंगी आहेत. गोलकृमी संघ, या संघातील प्राणी लांबट नळीच्या आकाराचे किंवा दोऱ्यासारख्या आकाराचे असून त्यांच्या शरीरावर चिवट आवरण असते. अंकुशकृमी, जंत, नारूचा कृमी इत्यादींचा या संघात समावेश होतो. खारे पाणी, गोडे पाणी, जमीन, इतर प्राण्यांची शरीरे आणि वनस्पतींमध्ये यांचे सर्वत्र वास्तव्य असते. हालचाल करण्यासाठी शरीराला एकही अवयव नसतो. वनस्पती आणि प्राणी यांच्या शरीरात राहून ते अनेक रोग उत्पन्न करतात. या प्राण्यांमुळे मानवात हत्ती रोग, नारू, जंतविकार इत्यादी रोग होतात. वलयांकित संघ. या संघातील प्राण्यांचं शरीर अनेक खंडांनी बनलेलं असतं. नेरीस, गांडूळ, जळू इत्यादींचा या संघात समावेश होतो. शरीर लांबट असून त्यांच्या शरीरावरील वळी भाग वा खंड बाहेरून सहजपणे दिसतात. आतूनही प्रत्येक खंड एका पातळ पापुद्र्याने अलग केलेला असतो. हे प्राणी त्रिस्तरी असून त्यांची देहभित्ती आणि अन्ननलिका यामध्ये पोकळी असते, तिला देहगुहा म्हणतात. हे प्राणी खारं पाणी, गोड पाणी आणि ओलसर जमिनीत राहतात. या प्राण्यात पचन संस्था, चेता संस्था, उत्सर्जन संस्था आणि रक्ताभिसरणासारख्या संस्था स्वतंत्रपणे विकसित झालेल्या असतात. श्वसनासाठी स्वतंत्र निराळी संस्था नसून त्यासाठी तो त्वचेचा किंवा लांबट धाग्यांसारख्या कल्ल्यांचा वापर करतो. संधिपाद संघ. प्राणीसृष्टीतील हा सर्वात मोठा संघ असून जगातील एकूण प्राण्यांपैकी 75% प्राणी संधिबाध संघातील आहेत. पाण्यातील वास्तव्य सोडून जमिनीवर येणारे आणि हवेतही संचार करणारे हे पहिले प्राणी होत. हे गोड्या पाण्यात, खाऱ्या पाण्यात, गरम पाण्याच्या झऱ्यात, बर्फाळ प्रदेशात, दुर्गम अंधाऱ्या गुहेत, वाळवंटात, दलदलीत, वनात, माणसाच्या घरात, माणसाच्या शरीरावर, पुस्तकात, लाकडात, सर्वत्र आढळतात. हे प्राणी त्रिस्तरीय असून त्यांचं शरीर खंडांनी बनलेलं असतं. शरीरावर कायटिन या कठीण द्रवाचं आवरण असतं. त्याला बाह्य चांघाडा अथवा बाह्य कंकाल असे म्हणतात. कंकालामुळे शरीराचे संरक्षण होते. हा ठराविक काळाने गळून पडून त्या जागी नवीन कंकाल उत्पन्न होतो. या क्रियेला निर्मोचन किंवा कात टाकणे असे म्हणतात. संधिपाद प्राण्यांना पायांच्या अनेक जोड्या असून प्रत्येक पाय अनेक सांध्यांनी युक्त असतो. या प्राण्यांच्या शरीरातील देहगुहा आकाराने लहान असून त्यात रक्त भरलेले असते, म्हणून तिला रुधिर गुहा असे म्हणतात. हृदय अन्न नलिकेच्या वरच्या बाजूला असते. या प्राण्यांच्या जीवनचक्रात रूपांतरण आढळते. शरीराचे साधारणपणे डोके, छाती आणि उदर असे भाग आढळतात. वेगवेगळ्या कामासाठी पायांचे वेगवेगळ्या अवयवात रूपांतर झालेले असते. पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, चेता संस्था, उत्सर्जन संस्था आणि प्रजनन संस्था स्वतंत्रपणे विकसित झालेल्या असतात. प्राणी विभक्त लिंगी असून अनेक बाह्य गुणधर्मांनी नर आणि मादी वेगवेगळे ओळखता येतात. संधिपाद संघात अॅनिकोफोरा, पॅरिपेटस, क्रस्टेशिया, कवचधारी उदाहरणार्थ खेकडा, शेवंडा, झिंगा इत्यादी. मिरियापोडा म्हणजे अयुतपाद, गोम पैसा इत्यादी. इन्सेक्टा म्हणजे कीटक, डासघर, माशी, गांधीलमाशी, फुलपाखरं, पतंग, झुरळ, नागतोडा, रातकिडा, मधमाशी, रेशमाचा किडा, टोळ, चतुर, मुंग्या, वाळवी, खोडकिडा, बोंड कीटक, यष्टी कीटक इत्यादी. आणि अरेक्निडा म्हणजे अष्टपाद, विंचू, कोळी, गोचीड, खरजेचा परजीवी असे 5 वर्ग आहेत. मृदुकाय संघ. हे प्राणी गोड्या आणि खाऱ्या पाण्यात तसंच जमिनीवर आढळतात. कायटॉन, पायला, गोगलगाय, शंख, शिंपले, माखली इत्यादींचा या संघात समावेश होतो. त्यांचं शरीर त्रिस्तरीय असून शरीरात देहगुहा असते. शरीर मऊ लुसलुशीत असते. शरीर खंडविरहित असते. शरीराच्या खालच्या बाजूला हालचालीसाठी एक स्नायुयुक्त पाय असतो. अनेक जाती शरीरांमध्ये तयार केलेले शंख अथवा कवच असते. गोगलगाईना एक शंख असतो तर कालवांच्या म्हणजे शिंपल्यांच्या शंखांचे 2 भाग असतात. माखलीमध्ये कवच शरीराच्या आतील बाजूला असते. शरीर अवयवांवर एक प्रावार असते. सर्व संस्था विकसित झालेल्या असतात. बहुतेक प्राण्यांना एक दंतपट्टिका असते. त्यावर तीक्ष्ण अशा दातांच्या रांगा असतात. अन्न खरवडण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. माखली आणि अष्टपाद म्हणजे ऑक्टोपस या प्राण्यांच्या तोंडाभोवती अनुक्रमे 10 किंवा 8 निमुळत्या चूषकयुक्त लवचिक भुजा असतात. कंटकचर्मी संघ, या संघातील प्राणी फक्त समुद्रातच राहतात. समुद्रलिली, समुद्रतारा, समुद्रकरंडा, समुद्री काकड्या, बत्ताशा इत्यादींचा या संघात समावेश होतो. ते त्रिस्तरीय व देहगुहायुक्त आहेत. शरीरावरील आवरण चुन्याचे असून त्यावर लहान काटे म्हणजेच कंटिका असतात. हालचालींसाठी त्यांच्या शरीराच्या खालच्या बाजूस चूषकयुक्त नालपाद असतात. जठर आणि आतड्यांची लांबी अगदी कमी असते, मात्र जठराला आडवे फाटे फुटून हे फाटे 5ही पायात जवळजवळ टोकापर्यंत पसरलेले असतात. त्यांच्या शरीरात अभिसरणाकरता एक विशेष प्रकारचे जलवाहिका तंत्र असते. यात समुद्राचे पाणी खेळवण्यासाठी नलिकांचे जाळे असते. हालचाल होताना नालपादांना पकड घेण्यास आणि सोडण्यास आणि शरीर पुढे ढकलत चालण्यास हा पाण्याचा प्रवाह मदत करतो. या प्राण्यात पुनरुद्भवनाची क्षमता अधिक असते. अर्धमेरुक संघ, पूर्वी या संघाचा पृष्ठवंशी संघातील एक उपसंघ म्हणून उल्लेख करण्यात येत असे, परंतु या प्राण्यांना पृष्ठवंश म्हणजे पाठीचा कणा नसल्याने आधुनिक वर्गीकरणानुसार या प्राण्यांचा समावेश अपृष्ठवंशी प्राण्यात करण्यात आला आहे. बॅलॅनोग्लॉसस, सॅकोग्लॉसस इत्यादींचा या संघात समावेश होतो. त्यांना अर्धकणावान असे म्हणतात. या संघातील प्राणी समुद्रातील वाळू, गाळ, अगर, चिखल यात एकेकटे अगर समूहाने राहतात. हे प्राणी दिसण्यास गांडुळांसारखे वाटतात. शरीर सोंड, गळपट्टी व धड या 3 भागांचे बनलेले असते. हे प्राणी एकलिंगी असतात. या प्राण्यांमध्ये पुनरुद्भवनाची क्षमता असते. ही नोंद सोहनी पवी यांनी लिहिली आहे.